रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या 11 वर्षात तरुण वर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. डीबीटी व्यवहारांमध्ये म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात 90% वाढ. यंदाचा योग दिन सोहळा एकाच वेळी देशभरात 1 लाखाहून अधिक योग कार्यक्रमांनी साजरा होणार. विशाखापट्टणममधल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री घेणार सहभाग. आणि सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलासह कच्च्या खाद्यवेलावरच्या सीमा शुल्कात कपात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यात भारताच्या तरुण नवोन्मेषकांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. रालोआ सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या 11 वर्षात तरुण वर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर तंत्रज्ञान महासत्ता म्हणून भारताचं स्थान बळकट झालं आहे, असं प्रधानमंत्री आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत. तंत्रज्ञानाच्या शक्तीच्या वापराचे असंख्य फायदे झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या सक्षमीकरणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं, प्रशासनाच्या उपलब्धतेत सुलभता आणि पारदर्शकता निर्माण होणं, सेवा वितरणाची प्रक्रिया सुलभ होणं आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना सक्षम करण्यात डिजिटल इंडिया उपक्रमाचा मोठा वाटा आहे. दुर्गम भागात पोहोचलेल्या इंटरनेट सेवेपासून ते रिअल टाईम डिजिटल पेमेंटपर्यंत भारतात झालेलं परिवर्तन उल्लेखनीय आहे. डिजिटल इंडियाची 11 वर्ष ही समावेशक वाढ, नवोन्मेष आणि डिजिटल महासत्ता म्हणून भारताच्या उदयाची कहाणी आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनुसार वाटचाल करत भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. डिजिटल इंडियाच्या या प्रवासात तंत्रज्ञान हे सुशासन, समावेशन आणि सक्षमीकरणाचा कणा कसं बनलं याबाबत ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
गेल्या दशकात सरकारनं समावेशक विकास आणि सामान्य जनतेचं जीवन सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी शक्ती म्हणून वापर केला. डिजिटल पेमेंटचा सर्वांकडून केला जाणारा वापर म्हणजे यशाचा महत्वाचा टप्पा आहे. केवळ एप्रिल 2025 या महिन्यात सुमारे 25 लाख कोटी रुपयांचे 1,867 कोटीहून अधिक UPI व्यवहारांची नोंद झाली. संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस या देशांमध्येही UPI पद्धत वापरली जात असून भारत जगात सर्वात आघाडीवर आहे. डेटा पूर्वीपेक्षा स्वस्त झाला. डेटा दरातली घट 96% झाली. 99% जिल्ह्यांमध्ये 5G रोल आउट याद्वारे भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं एक नवीन युग सुरू झालं आहे. याशिवाय भारत नेट योजनेअंतर्गत आता 2 लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड सेवा उपलब्ध झाली आहे. गेल्या 11 वर्षात भारताच्या इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत 285% वाढ झाली. तर भाषिणीसारखे उपक्रम भाषिक दरी कमी करत आहेत. या उपक्रमामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून 22 भारतीय भाषांमध्ये भाषांतराची सुविधा उपलब्ध झाली आहे. आधार प्रमाणीकरणाद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याच्या प्रणालीमुळे लाखो बनावट लाभार्थी काढून टाकता आले. पारदर्शकतेची खात्री झाली, सार्वजनिक निधीची बचत झाली आणि गरजूंना वेळेवर अनुदान देता आलं. तंत्रज्ञान केवळ भारताला जोडत नाही तर ते भारतीयांचं जगणं, आर्थिक व्यवहार आणि लाभही सुधारत आहे.
डीबीटी व्यवहारांमध्ये म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात 90% वाढ झाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 2014 7,000 कोटीहून अधिक असलेली डीबीटीची संख्या गेल्या आर्थिक वर्षात 6 लाख कोटीहून अधिक झाल्याचं अर्थमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 2024-25 या वर्षात 260 लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार करत भारतानं रिअल टाईम पेमेंटमध्ये जगात आघाडी घेतली असल्याचं त्यांनी आणखी एका संदेशात म्हटलं आहे. दरवर्षी सुमारे 18,600 कोटी रुपयांचे व्यवहार होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. UPI द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांसाठी विक्रेत्यांवर व्यापारी सवलत दर लागू करण्यात येणार असल्याचं प्रसारमाध्यमातून केले जाणारे दावे पूर्णपणे खोटे असल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे विनाकारण संभ्रम आणि गोंधळ निर्माण होत असल्याचं मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. UPI द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांना सरकार कायम प्रोत्साहन देत राहील असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. आज जागतिक बाल मजुरी विरोधी दिन आहे. मुलांचं शोषण थांबवण्यासाठी आणि बालमजुरी निर्मूलनासाठी प्रयत्न तीव्र करणं हे या वर्षीचं उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी सुमारे 13.80 कोटी बालकामगार होते. यापैकी सुमारे 5.40 कोटी मुलं आरोग्य, सुरक्षितता आणि विकासासाठी हानिकारक ठरतील अशी धोकादायक कामं करत होती असं आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि संयुक्त राष्ट्र बालनिधीनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात येत्या 21 तारखेला सकाळी 6:30 ते 7:40 या वेळेत 1,00,000+ अधिक योग कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. ते आज नवी दिल्लीत यंदाच्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. यंदाची योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग अशी आहे. यंदाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथे होणार असून या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील. त्यांच्यासह सुमारे 40 देशांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत अशी माहिती जाधव यांनी दिली. यंदा साजऱ्या होणाऱ्या या विशेष योग संगमासाठी देशभरातल्या 65,000+ अधिक संघटनांनी नोंदणी केली आहे. दिल्लीत लाल किल्ला, कर्तव्यपथ आणि लोधीबाग यासह 111 ठिकाणी योगदिन साजरा करण्यात येणार आहे असंही जाधव यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान प्रतापराव जाधव यांनी भारत आणि जगभरात योगाचं महत्व पटवून देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांविषयीची माहिती एका विशेष मुलाखतीतून दिली आहे. विकसित भारत का अमृतकाल, सेवा, सुशासन, गरीब कल्याण के 11 साल या विशेष मालिकेचा भाग म्हणून ही विशेष मुलाखत आज रात्री 9:30 आकाशवाणी FM गोल्ड वाहिनी आणि आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवर प्रसारित केली जाईल. केंद्र सरकारने सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलांसह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमाशुल्कात कपात केली आहे. आता या उत्पादनांवर 20%ऐवजी 10% सीमाशुल्क आकारलं जाईल. या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किमती कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल आणि एकंदर महागाई रोखण्यास मदत होईल असा विश्वास ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं व्यक्त केला आहे. शुल्क कमी झाल्यामुळे देशांतर्गत खाद्यतेल प्रक्रिया उद्योगालाही प्रोत्साहन मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी सीमाशुल्कातल्या बचतीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन सरकारनं केलं आहे. कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरू आहे. काल पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया चा पहिला डाव 212 धावात आटोपला. ब्यू वेबस्टरनं सर्वाधिक 72 धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेच्या कासिगो राबादानं 5 गडी बाद केले. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 4:43 झाल्या होत्या. स्पर्धेतले भारताचे सामने येत्या 20 जूनपासून सुरू होणार आहेत. हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना आज संध्याकाळी अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टेलविन इथं हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 6:30 सुरू होईल. काल अटीतटीच्या सामन्यात भारताचा अर्जेंटिनाने 3-4 पराभव केला. आतापर्यंत 11 सामने खेळल्यानंतर भारताच्या खात्यावर 15 गुण जमा झाले असून गुणतालिकेत 4th क्रमांक आहे. बेंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी संदर्भात रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि DNA नेटवर्क कर्नाटक उच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. न्यायमूर्ती AR श्रीकृष्ण यांनी काल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि निकालासाठी आजची तारीख दिली. RCB मार्केटिंग आणि रेव्हेन्यू प्रमुख निखिल सोसाळे, DNAचे संचालक सुनील मॅथ्यू आणि इव्हेंट मॅनेजर किरण कुमार यांना या प्रकरणी अटक झाली असून त्यांनी या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या 11 वर्षात तरुण वर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. DBT व्यवहारांमध्ये थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात 90% वाढ. यंदाचा योग दिन सोहळा एकाच वेळी देशभरात 1,00,000+ अधिक योग कार्यक्रमांनी साजरा होणार. विशाखापट्टणम मधल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री घेणार सहभाग. आणि सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलासह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमाशुल्कात कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.